पाश्चात्य संगीत क्षेत्रात 1950 दशक भरपूर नाविन्यपूर्ण ठरलं, बरं का सांगा. म्हणजे पाश्चात्य संगीतात सुरुवातीला जरी 40च्या शतकातल्या शैलीवरच भर देण्यात आला, म्हणजे कोण कोण, फ्रँक सिनाट्रा, डीन मार्टिन, नॅट किंग कोल वगैरे सारखे गायक लोकप्रिय राहिले, तरी लवकरच नवीन एक पिढी उदयास आली. म्हणजे कोण तर एल्विस प्रेस्ली, चक बेरी, लिटल रिचर्ड, जेम्स ब्राऊन, बडी हॉली यांच्यासारख्या कलाकारांनी पुढे येणं सुरू केलं. आणि त्यानंतर जेरी ली लुईस, एवरली ब्रदर, जॉनी कॅश यांच्या संगीताला चलन मिळालं. त्याचबरोबर डिझी जिलेप्सी, माइल्स डेव्हिस, जॉन कॉल्ट्रेन, डेव ब्रूबेक, एला फिट्झजेराल्ड, रे चार्ल्स, डायना वॉशिंग्टन, नीना सिमोन आणि बिली हॉलिडे सारखे कलाकार उदयास आले. म्हणजे तू डॉन मॅकलिनचं 72 सालचं अमेरिकन पाय ऐकलंयस का? खूपच पॉप्युलर, खूपच फेमस गाणं आहे ते. 3 फेब्रुवारी 1959 झालेल्या एका विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बडी हॉली, रिची व्हॅलन्स आणि जे पी रिचर्डसन यांच्या निधनावर आणि एल्विस प्रेस्लीच्या सैन्यात भरती होण्यावर आधारित गाणं आहे. म्हणजे इतका परिणाम होता 1950च्या दशकाच्या पाश्चात्य संगीतावर तरी.